तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा
Action. नमस्कार, मी नागराज मंजुळे. तुम्ही ऐकत आहात अवॉर्ड विनिंग शो लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. मी कलाकार श्रुती आणि आज माझ्या समोर एक असा चेहरा आहे ज्याला कोण ओळखत नाही, आज ज्याच्या फिल्म्स कोण नाही बघत आणि कोणी नाही बघितली, म्हणजे इंटरनॅशनली अक्लेम्ड फिल्म ज्यांची आहे, असे सैराट फिल्मचे डिरेक्टर आणि आता एक उत्तम अभिनेता म्हणून सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो असे नागराज मंजुळे इज विथ मी. हॅलो नागराज.
हॅलो.
आणि तुझा साधेपणा मारतो. अरे
मी असंच आता कसं मरतेस तू, बरं अजून आवघड आहे, मग काय करू, रंगीत कपडे घालणे का?
पण म्हणजे असं असतं ना की लोकांच्या डोक्यात फार लवकर हवा वगैरे जाते, पण तुझं साधीर आणि उच्च विचार जे आहे ना ते तुझ्यावर अगदी ऍप्ट आहे, त्यामुळे मला तुझं ते साधेपण खूप भावतं आणि अर्थात मला वाटतं जगालाही तेच भावतं, म्हणून तुझ्या इतक्या प्रेमात होत आम्ही सगळे. सो तुझ्या आयुष्याचा प्रवास खरं तर जाणून घ्यायचा आहे. तुझं हे नाव कोणी ठेवलं आणि तुझा जन्म कुठला आहे?
माझा जन्म करमाळ्यातला सोलापूर जिल्ह्यात, आणि माझं नाव माझ्या आईवडिलांनी ठेवलं. आता त्यांचे रेफरन्स त्यांना कुठल्या मित्रांनी सांगितलं होतं काय हे मला माहीत नाही, पण ते नाग देवता वगैरे त्यांना पूजत असतील आणि त्यांना ते आवडायचे, आणि आमच्या घरात कदाचित पहिल्यापासून नागदेवतेचं काहीतरी असेल त्याच्यामुळे, पण मला नागराज हे नाव देण्यामागे मला पण जरा गमत वाटते, चांगलं नाव आहे. पण आमच्या माझ्या भावाची आणि सगळ्यांचे अशीच नाव आहेत, आणि कदाचित आम्ही जिकडून आलो आहे हे खूप मला वाटतं आंध्र आणि त्या भागातली माणसं आहेत की जे खूप पूर्वी आले असतील. आणि माझ्या भावाचं नाव एकाचं शेषराज आहे, एकाचं बाळकृष्ण आहे आणि एकाचं भोलेनाथ आहे, चौघे भावत. सगळ्यांची नावं अशी इंटरेस्टिंग आहेत, तर मजा येते, बरं वाटतं.
राजबिंड असं नाव असतं ना ते, असं तसं मला एकदम वाटतं नागराज वगैरे, एकदम
किमान नाव वाटतं थोडं राजबिंड असायला पाहिजे.
मला सांग की आपल्या लहानपणीचं घर आपण कधीच विसरू शकत नाही, आपण कितीही मोठे घर घेतलं, आता मुंबईत राहत असेल पुण्यात असेल, पण तुझं लहानपणीचं घर, त्या खिडक्या, ती चौकट, त्याबद्दल काही सांगशील?
तू अगदी खरं बोललीस की असं काही विसरता येत नाही, कारण की आपला एक जिथं आपण खूप वेगानं जग समजून घेत असतो आणि अनुभवाच्या खूप तीव्रतर अशा त्या वळणावर आपलं जे घर असतं आपण जिथं वाढतो हे करतो, तर ते घर कायमस्वरूपी तुमच्या लक्षात बसतात. माझ्या स्वप्नातही बऱ्याच हे माझं घर येतं जुनं, आणि मला कधी कधी आठवतं की ते घर आत्ता पाहिजे होतं, आणि आम्ही काही कारणानं ते त्या काळी विकलं ते, आणि मला ते खूप त्यावेळेस वाईट वाटत होतं की आपण ते घर विकलं. आत्ता असतं तर ते घर तसंच असतं मी विकत घेतलं असतं, आता त्या घरावर दुसरी बिल्डिंग आहे पण त्याची मजा नाही आता ते सगळं. घर वाडा होता छोटा जुना, आणि पाच खोल्या होत्या, आत छोटं अंगण होतं, पत्र्याचंच होतं, वाडा म्हणजे त्याला काही नव्हतं, आणि करमळ्यात घर होतं माझं. तर मला ते आत्ताही स्पष्ट आठवतं, म्हणजे उद्या जर मी डिझाईन केलं तर एक एक गोष्ट त्यातली छोटी देवळीपासून एक एक कोपरा त्यातल्या वस्तू कपडे आणि अनेक गोष्टी मला सगळं मला असं लक्षात आहे. आणि त्या घरात एक दुसरी मला खूप मजा यायची की पाऊस पडायला लागली की पत्र्यावरती पावसाचा आवाज ऐकत झोपणं हा एक खूप सुंदर कार्यक्रम होता, आणि उंबऱ्यावरती मी डोकं ठेवून उलट पाऊस बघत झोपायचो आणि आवाज आणि असा उलटा पाऊस पडणार, तर तेही आठवते मला आता.
तुझ्या बोलण्यात नाही सिनेमा दिसतो रे आम्हाला, तू इतकं नॉस्टॅल्जिक करतो ऍक्च्युली नागराज, पण तू बरोबर म्हणाला. आणि आपल्या लपायच्या काही अशा खास जागा असायच्या यु नो घरामध्ये, तुझ्या काही होत्या अशा जागा?
माझ्या तर खूपच होत्या, माझं तर आम्हाला गल्ली अक्की म्हणजे अक्क खरं तर गाव पुरायचं नाही आम्हाला पळायला, आणि आम्ही लपंडाव ज्याला म्हणतो आम्ही, इष्टा पलटी असं म्हणायचो, तर ते खेळायचोच. आणि आम्ही जर वरती पत्र्यावरती चढलं तर अशा दोन दोन तीन तीन गल्ल्या पत्र्या उड्या मारत जायचो, आणि अशा खूपशा जागा होत्या आमच्या घरं. तर
आता विचार केला तर भीती वाटते की आपण कशी उडी मारणार.
हो आता जमणार नाही, तुम्ही काही मिळवतानी खूप गोष्टी हरवून बसतात.
खोड्या ज्या असतात लहानपणीच्या त्या आपण कधी विसरू शकत नाही, आणि जेव्हा तुम्ही चार भाऊ घरामध्ये म्हटल्यानंतर अर्थात दंगा मस्ती यु नो वाटणं ह्या सगळ्या गोष्टी होत असणार. मला सांग की तू मोठा भाऊ आहेस सर्वात
मोठा,
मग तुझ्या कुठल्या गोष्टी वापरल्या जायच्या ज्याचं कधी तू भांडवल केलंस?
खूपच अशा खरं तर हे गावाकडं खूप कॉमन गोष्ट आहे, म्हणजे बॅट असेल क्रिकेटची किंवा खेळायच्या गोष्टी असेल, विट्टी दांडू आम्ही फार खेळायचो, तर कुणीतरी गुपचूप विट्टीच पळवली मग ती परत विट्टी करून आणा, किंवा बॅट तर माझी आवडती होती मग ती खेळून झाले की लपून ठेवून असेल, अशा खूप गोष्टी. आणि खरं तर तो काळ असा होता की आम्ही कशाचाही खेळ करायचो, म्हणजे दगडापासून आम्ही गारगोट्यांपासून चिंचोके सिगारेटची पाकिटं काडीपेटीची पाकिटं पासून जसा जे दिसेल त्याचं खेळ केला आहे, त्यामुळे मजा यायची. आणि आम्ही परत जे आपण म्हणून मैदानी खेळ तर खूप खेळायचो.
मला एक खेळ आठवतोय तो ह्यासाठी, कारण मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये मला लक्षात आहे की तू लहानपणापासूनच डिरेक्टरचं विजन कसं आहे ते तुझ्या एका खेळातनं आम्हाला कळलं होतं, की काहीतरी एका भिंतीला तू असं भोक पाडलं होतं आणि त्यातनं काहीतरी ते सांगशील आम्हाला?
खरं तर सिनेमाचं वेळ होतं त्या काळी, सिनेमा किंवा टी व्ही खूप रेअर होते, एक दोन गल्ल्या मिळून एखादी टी व्ही असायची, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही, आणि फिल्म्स विकत मिळायच्या दुकानात, किराणा दुकानात तुम्ही जसे गोळ्या बिस्किटं विकत घ्यायचा तसे फिल्म्स छोट्या फिल्म्स त्याला काय म्हणू आपण त्याला, हां रिळ आहे ना, तर रिळचे छोटे छोटे हे मिळायचे, किंवा अखंड रिळही काही, म्हणजे अखंड म्हणजे लांबकी की ज्याच्यात एकच ते कळायचं नाही. आम्हाला वाटायचं की रिपीट चुकून छापले असं वाटायचं की ते 24 फ्रेम असायचे ना, तर ते मिळायच्या, तर ते विकत आणायच्या आणि दुर्बिणीतून दुर्बिणीवर आरशाचा प्रकाश पाडून पुढे तो प्रोजेक्ट करायचा आणि ती फिल्म दाखवायचो. ते फिल्मचं असायचं, ती उलटी दाखवली तर तिकडेच उलटी दिसायची पडद्यावर. ते तर हा खेळ मी खूप खेळायचो. आणि आम्ही फिल्म बघितली कुठली तर त्या फिल्मचं नाटक परत मित्रात खेळायचं आणि आमच्या फायटिंग्स व्हायच्या. म्हणजे खून पसीना बघितलं तर मला आठवते की अमिताभ आणि विनोद खन्ना आम्ही व्हायचो आणि मग गोष्ट घडायची आमच्यात आणि तीच सगळी गोष्ट म्हणजे ठरवून की तू हा तू सांभा तू कालिया मी हे आणि आम्ही मारामारी खेळायचो. आणि खरंच रिअल मारामारी असायच्या. महानंदीचं एक झाड आहे जे पाण्यात येतं, त्याचे फोक काढायचे आणि त्यांनी मारामारी करायची. ते ते जोरात मारलं तर तुटतं, नाही तर फटके बसतात. आणि ते त्याच्या आमच्या तलवारी किंवा हत्यार असायची.
मला सांग की तुझी शाळा कुठली होती?
करमाळ्यात होतो तेव्हा, प्राथमिक शाळेत करमाळ्याच्या आमच्या गल्लीत होतो. एक दोन शाळा आहेत, मला वाटतं एक नंबर दोन नंबर अशी काही तरी शाळा होती, तिथं होतो. परत महात्मा गांधी हायस्कूल आहे करमाळ्यात, त्याच्यात होतो. आणि जेऊरला नंतर मी खूपच बिघडल्यामुळे मला जेऊरला टाकलं आणि सातवीच्या पुढे मी भारत हायस्कूल आणि त्याच्या तिथंच मी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि मग पुणे विद्यापीठ.
मला सांग की तू शाळेत फर्स्ट बेंचर होतास, कसा होतास तू शाळेमध्ये असताना?
पहिल्या डेस्कवर बसणं म्हणजे बेंचवर बसणं म्हणजे स्टेजवर उभं राहिल्यासारखंच वाटायचं. मी मागेच असायचो, बाहेर उभं करायचं अर्धा शाळेत आलो की. पण बऱ्याचदा शाळेतच नसायचो मी, खूपदा म्हणजे बाहेरच. हा म्हणजे शाळा बळवणे हा आवडीचा छंद होता आणि हजेरी खूपच कमी, खूप काठावर काठावरच पास होत आलोय.
मला सांग की मग तुला प्रगती पुस्तक लपवण्याची वेळ येत असणार?
मी स्वतः सही करून न्यायचो, त्याच्यामुळे काय लपवलं नाही कधी. वडिलांची माझ्या सही यायची मला, आजही येते.
आणि कधी कधी या गोष्टीमुळे कधी खूप मार खाल्लायस, बोलणे खाल्लायस, असं एखादा पनिशमेंट एखादी लक्षात आहे का तुझ्या?
खूप होतं, म्हणजे काय नॉर्मल गोष्ट होती. मार खाणे हा कार्यक्रम म्हणजे रोजच असायचं, पनिशमेंट रोजचीच असायची. त्यामुळे कधी नाही खाल्ला असा जर असेल तर ती आठवणीत राहील ना. म्हणजे माझा बाप जो होता तो म्हणजे आमच्या मारण्याच्या पद्धती वगैरे खूपच हे होते. म्हणजे आत्ता बघितलं तर असं वाटेल की दोन समूहात युद्ध चाललंय, इतकं क्रूर भांडण असायचे. आणि कुठेही अचानक वडील प्रगट व्हायचे, म्हणजे तुम्ही सिनेमागृहात असाल आणि अचानक वडिलांनी येऊन मान धरली आणि मारायला सुरुवात केली, हे कॉमन चित्र होतं माझं. आणि अशा अनेक ठिकाणी म्हणजे कुठेतरी खेळताय काही करताय आणि मार खाणे आणि परत पुन्हा आपलं आपलं काम कार्यभार सुरू करणे, तर हे काय खूप हे होतं. असं वडिलांनी घरी बोलतो वगैरे हे अतिरेकी झालं, असं बोलतो बिलतो नाही, बोललं नाही डायरेक्ट.
सो फिल्म्स मधून आपल्या स्टोरीज सांगणारा नागराज आज त्याची लाईफ जर्नी सांगतोय फक्त आणि फक्त लाइट्स कॅमेरा ऍक्शन वर 93.5 रेड एफएम. बजाते रहो लाइट्स कॅमेरा ऍक्शन. कट इट.